स्तोत्र संहिता अध्याय 129 सिय्योनेच्या शत्रूंचा पाडाव होवा म्हणून प्रार्थना। इस्रायलाने आता म्हणावे की माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे, त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला आहे, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत। नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले, त्यांनी आपली तासे लांब केली। परमेश्वर न्याय आहे, त्याने दुष्टांच्या द्वार्या कापून टाकल्या आहेत। जे सिय्योनेचा तिरस्कार करतात ते सर्व लज्जित होत आणि माघारी फिरवले जाओत। ते छपरावरचे गवत वाढण्याआधीच सुकून जाते त्यासारखे होत। त्याने कापणी करणारा आपली मुठ भरित नाही किंवा पेंड्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही। त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो। परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो।